चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लुटलेल्या साखर ट्रकचा खरेदीदार ताब्यात। CIA स्टाफ सोनीपत यांनी लुटल्या गेलेल्या साखरेचा ट्रक खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला ताब्यात घेतला आहे। ताब्यात घेतलेला आरोपी गोपाल निवासी चड्डा संगरूर येथील आहे। पोलिसांनी त्याला न्यायालयात सादर करून 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। या प्रकरणात 5 आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेतलं आहे। जयपूर राजस्थान निवासी रामेश्वरनं 14 फेब्रुवारीला राई ठाण्यात पोलिसात तक्रार देऊन सांगितलं की साखरेनं भरलेला ट्रक अज्ञात लोकांनी लुटला होता। ते आपल्या गाडीनं चौधरी ट्रान्सपोर्ट कंपनी चांदपूर शुगर मिल बिजनौर पासून 700 कट्टे साखर घेऊन नारनौलकडे चालला होता। गौरीपूर UP येथून हरियाणा बॉर्डर कडून येत होता। त्याच दरम्यान कारमधील 5 अज्ञातांनी हत्याराचा धाक दाखवून ट्रक लुटला। CIE टीमनं 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साखरेचे 164 बॅग, 2 लाख रोख आणि घटनेत वापरलेलं हत्यार जप्त केलं। तपास अधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितलं की ट्रक खरेदी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं असून पोलीस चौकशी करत आहेत।